हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये वेळ झाली आहे जाणून घेण्याची. आजच्या दिवशी इतिहासामध्ये काय झालं होतं. आज 4 तारीख आहे, 4 एप्रिल 2016, वाराचा सोमवार, आणि आजच्याच दिवशी 1889 मध्ये हिंदी कवी माखनलाल चतुर्वेदी यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी माजी क्रिकेट खेळाडू रमेश चंद्र नाडकर्णी यांचा जन्म झाला होता 1933 मध्ये. अमेरिकेतील नेते मार्टिन ल्युथर किंग यांचं दुःखद निधन झालं होतं आजच्याच दिवशी 1968 साली. आणि लीझा रे हिचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. आजच्याच दिवशी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान भुट्टो यांचा मृत्यू हे यांचं दुःखद निधन झालं होतं 1979 मध्ये. आणि ज्येष्ठ साहित्यिक आनंद साधले यांचंही दुःखद निधन 1996 मध्ये आजच्याच दिवशी झालं होतं. आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण या दिनाला सलाम करत मॉर्निंग नंबर वनमध्ये थोडाच वेळात एक महत्त्वपूर्ण गोष्ट जी काल घडली ती जरा डिस्कस करायची आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर रुद्र आहे तुमच्यासोबत. स्टे ट्यून.